chinimandi.com पॉडकास्ट। मंसूरपूर कारखान्यात 15 पर्यंत गाळप सुरू राहू शकते। जिल्ह्यातील खतोली साखर कारखाना आणि सहकारी साखर कारखाना मोरणा यांनी आपल्या गाळप हंगामाचा समारोप केला आहे। आता जिल्ह्यामध्ये केवळ मंसूरपूर साखर कारखान्यात गाळप सुरू आहे। मंसूरपूर कारखान्याचे गाळप 15 जून पर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे। जिल्ह्यामध्ये ऊसाचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे यावेळी साखर कारखाने उशिरापर्यंत सुरू होते। खतोली साखर कारखान्यामध्ये गुरुवारी गाळप हंगाम संपला। साखर कारखान्याने आपल्या क्षेत्रातील सर्व ऊस गाळप झाल्याचा दावा केला आहे। यापूर्वी सहकारी साखर कारखाना मोरणा बंद झाला आहे। जिल्ह्यात आता केवळ एकमात्र मंसूरपूर साखर कारखान्यात गाळप सुरू आहे। यामध्ये 15 जून पर्यंत गाळप सुरू राहण्याची शक्यता आहे। जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच जून महिन्यामध्ये उशिरापर्यंत साखर कारखाने सुरू आहेत। सर्वात पहिला भैसाना, त्यानंतर खाईखेडी आणि टिकोला कारखाना बंद झाला। यानंतर रोहानाने गाळप संपवले। तितावी कारखाना जूनच्या पहिल्या आठवड्यात बंद झाला। DCO डॉक्टर RD द्विवेदी यांनी सांगितले की प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस साखर खरेदी केला आहे। जो उरलेला ऊस आहे त्याचे गाळप मंसूरपूर साखर कारखाना करेल।